विविध भारती पुणे, सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि माजी राष्ट्रपती शिक्षणतज्ञ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंती दिन, शिक्षक दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू डॉ सुरेश गोसावी आणि प्रकुलगुरू डॉ पराग काळकर यांनी राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं शिक्षक दिनाचं औचित्य साधून 23 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यामध्ये महानगरपालिकेतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचाही समावेश आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाची सांगता उद्या शनिवारी अनंत चतुर्दशीला होणार आहे. आज अनेक ठिकाणी गणेश याग, सत्यनारायण पूजांचं आयोजन करण्यात आलं असून काही मंडळांनी पानसुपारीच्या कार्यक्रमांचंही आयोजन केलं आहे. आज दिवसभरात मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावरच्या जाहिरातींच्या कमानी हटवणं तसंच मिरवणूक मार्गामध्ये अडथळा ठरू नये म्हणून काही रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या महापालिकेच्या वतीनं तोडण्यात आल्या. मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर गणेश मंडळं रात्री उत्तर पूजा झाल्यानंतर मांडव काढून घेतील. शिवाजी रस्ता आणि बेलबाग चौकापासून डुल्या मारुती मंदिरापर्यंत गणेश मंडळांच्या रथांच्या रांगा लागण्याला सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणूक सकाळी 9:30 सुरू होणार असून विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचा मानस मानाच्या गणपतींसह प्रतिष्ठित मंडळांनी व्यक्त केला आहे. पिंपरी चिंचवड शहरात गणेश विसर्जनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2146 गणेश मंडळं आहेत. यापैकी 11व्या दिवशी 959 मंडळं गणेश विसर्जन करणार आहेत. महाराष्ट्र पोलीस, अंमली पदार्थ विरोधी कृती गट आणि भोई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं यंदा अंमली पदार्थमुक्त गणेशोत्सव 2025 ही संकल्पना राबवण्यात येत आहे. यामध्ये पुण्यातील 100 जास्त मंडळं सहभागी झाली असून या मंडळांनी पोस्टर, स्लोगन, चित्रफीत या माध्यमातून गणेश भक्तांमध्ये जनजागृती केली आहे. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सलग 18व्या दिवशीही कायम असून त्याचा थेट परिणाम आरोग्य सेवांवर होत आहे. क्षयरोग निदान, पोषण पुनर्वसन केंद्र तसंच नवजात शिशु काळजी विभाग या महत्वाच्या सेवाही ठप्प झाल्या आहेत. राज्यातील रुग्णसेवेची स्थिती गंभीर बनली असून राज्यातील 82 पोषण पुनर्वसन केंद्रांपैकी 27 केंद्र या संपांमुळे बंद आहेत. यंदाच्या वर्षीही हजरत महम्मद पैगंबर यांची जयंती येत्या सोमवारी 8 सप्टेंबरला साजरी करण्याबाबतचा निर्णय सीरत कमिटीच्या वतीनं मुस्लिम समाजाच्या तर्फे घेण्यात आला आहे. यंदा 1500व्या जयंती वर्ष असल्यामुळे यावर्षी अधिक उत्साहानं धार्मिक प्रथा परंपरांचं पालन करून ती साजरी केली जाणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 5843 हरकती सूचना आल्या आहेत. कालच्या शेवटच्या दिवशी 3245 हरकती दाखल झाल्या आहेत. सर्वाधिक हरकती नरे वडगाव बुद्रुक या प्रभागात असून 41 प्रभागांमधील 3 प्रभागांमध्ये एकही हरकत सूचना नोंदवण्यात आलेली नाही. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी शनिवार 13 सप्टेंबरला कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे. आत्महत्या प्रतिबंधासाठी गेल्या 20 वर्षापासून कार्यरत असलेल्या कनेक्टिंग ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग यांच्या पुढाकारातून हा कॅन्डल मार्च संध्याकाळी 6 वाजल्यापासून संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता इथून निघणार आहे. देशाच्या शूरवीर जवानांना अभिवादन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या ऑपरेशन सिंदूर या विशेष उपक्रमाची सुरुवात आज करण्यात आली. यामध्ये पुणे शहरातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सैनिकांना समर्पित मनोगत संदेश दाखवण्यात येणार असून माहितीपट आणि प्रेरणादायी संदेश सादर करण्यात येणार आहेत. सैनिकांप्रती कृतज्ञतेचा दीप उजळवण्याचा उपक्रम महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे. हवामान. पुणे शहर आणि परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं. कमाल तापमान 28 तर किमान 22 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.